नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर बी देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. ब्रँडन क्रास्टो ह्या मूळ गोंयकार मात फाळणे वेळार स्थलांतरीत जावन पाकिस्तानी नागरीक जाल्ल्या नागरिकाक ICAA कायद्यावरवीं भारतीय नागरिकत्व दिलां. परवरे ओ कुकेरो सर्कल ते मॉलदे गोवा मेरेनचो मुखेल महामार्ग उड्डाण पुलाच्या चालू बांदकामा खातीर बंद करपाचें काम फुडें धुकल्लां. अनुसुचित जाती आनी अनुसुचित जमातींच्या गुणेस्त विद्यार्थ्यांक आयज म्हायती आनी तंत्रगिन्यान खात्यावरवीं लॅपटॉप भेटोवपाची कार्यावळ पणजे गोंय मनरिजवण संस्थेच्या सभाघरांत जाली. 1998 वर्साच्या वीज सवलतीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात उत्तर गोंयच्या खाशेल्या न्यायालयान सोमारा पंचायत तशेंच उद्देग मंत्री मॉविन गुदिनो हांकां निरपराधी थारायला. आतां पुराय खबरो. ब्रँडन क्रास्टो ह्या मूळ गोंयकार मात फाळणे वेळार स्थलांतरीत जावन पाकिस्तानी नागरीक जाल्ल्या नागरिकाक ICAA कायद्यावरवीं भारतीय नागरिकत्व दिलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ब्रँडन क्रास्टो हाका आयज परवरे मंत्रालयांत जाल्ल्या कार्यावळींत औपचारीक रित्या भारतीय नागरिकत्व दिलें. गोंयांत CAA कायद्यावरवीं भारतीय नागरिकत्व दिवपी ब्रँडन हो गोंयांत राबितो करपी तिसरो नागरीक. ह्या कायद्यावरवीं नागरिकत्वा खातीर आनीक एका मनशान अर्ज केला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
अंडर CAA सिटीजन अमेंडमेंट एक्ट गोंय सरकारच्या वतीन आमी तिसरी सिटीजनशीप आयज मिस्टर ब्रँडन वॅलेंटो क्रॅस्टो ओरिजिनली पाकिस्तान नागरीक हाका दिता.
ब्रँडन हो हणजुणा रावपी मार्लिन फर्नांडीस हाचे कडेन 2014 वर्सा लग्न जालो. तो 2006 वर्सा सावन गोंयांत राबितो करतालो. तो मूळ गोंयकार. फाळणेच्या वेळार ब्रँडन हाची फामील पाकिस्तानांत स्थलांतरीत जाल्ली. ताचे उपरांत ताची फामील 1981 वर्सा हणजुणा स्थलांतरीत जाली. आपणाक खूब उसरा भारतीय नागरिकत्व मेळ्ळें. भारतीय नागरिकत्व दिल्ल्या खातीर हांव केंद्र तशेंच राज्य सरकाराचो उपकारी अशी प्रतिक्रिया ब्रँडन हाणें ह्या वेळार उक्तायली.
Very thankful to the CAA and Goa government, NCM and the central government giving me the citizenship. I waited for a long time, came in 1981 and after 44 years I've got the citizenship. Very grateful to all.
परवरे ओ कुकेरो सर्कल ते मॉलदे गोवा मेरेनचो मुखेल महामार्ग उड्डाण पुलाच्या चालू बांदकामा खातीर बंद करपाचें काम फुडें धुकल्लां. 34 दिसा उपरांत येरादारीची कोयणी जावची न्हय तशेंच सुरळीत येरादारी सुरू उरची म्हूण वेवस्थीत आंखणी आनी नियोजन केल्या उपरांत हें काम सुरू जातलें अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज दिल्या.
परवरीचो रोड चवथ जायसर बंद जावचो ना. 34 दिसाच्या उपरांत ताजेर वेवस्थीत प्लॅनिंग करून डिसिजन घेतलें. हांवें इन्स्ट्रक्शन्स दिला. उरलेले पॉटहोल्स काडपाकूय हांवें सांगला कारण पावस चडूच आशिल्लो म्हणून परत परत पॉटहोल्स जातले तेय काडपाक लायल्या. गोंयभरच्याय रस्त्याचे पॉटहोल्स ह्या 2 दिसांक मेजर मोठ्या प्रमाणात काडले वयले.
माटोळी तशेंच चवथीक लागपी वस्तू विकपी गोंयकार मनशा कडल्यान सोंपो घेवचो न्ही म्हूण नगर नियोजन खात्यान तशेंच पंचायत खात्यान परिपत्रक काडला. ह्या पसरकाराकडच्यान सोपो घेवचे ना अशें परतून एकदां मुखेलमंत्र्यांनी स्पश्ट केलां. ह्या पयलीं पावसाळी विधानसभा अधिवेशनाक शुन्य वरा वेळार फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी पसरकाराकडल्यान सोपो घेवचो न्हय अशी मागणी केल्ली. त्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सोपो घेवचे ना अशें आश्वासन दिल्लें.
नोटिफिकेशन इश्यू जाले ते सोपो घेवपाचें नोटिफिकेशन तेंच्या कडेन पर्यंत पावलां. त्या खातीर तेंच्यांनी नोटिफिकेशनाचो कन्सिडर करून तेंच्यांनी गोवन माटोळी हे करपी आपण तेंच्या कडल्यान सोपो घेवचो न्ही. नोटिफिकेशन ऑलरेडी आयज तेंच्या कडेन पावतले. थोडेशे डिले जाल्ले शेनवार आयतार आशिल्लो.
अनुसुचित जाती आनी अनुसुचित जमातींच्या गुणेस्त विद्यार्थ्यांक आयज म्हायती आनी तंत्रगिन्यान खात्यावरवीं लॅपटॉप भेटोवपाची कार्यावळ पणजे गोंय मनरिजवण संस्थेच्या सभाघरांत जाली. तालुका पावण्यावेल्या गुणेस्त विद्यार्थ्यांक हे लॅपटॉप फावो जाल्यात. ह्या वेळार उलयतना म्हायती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खवटे हांणी म्हळें की 2027 मेरेन हर घर फायबर पावोवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. आधुनिकते वांगडा एकरूप जावन विकसीत भारत विकसीत गोंय करपाच्या हेतान सरकारान ही पावलां उबारल्यात. आयचे विद्यार्थी देशांतल्या तरणाट्यांक ह्या मळार कितल्योश्योच संदी आसात. प्रत्येक प्रस्न आयज तंत्रगिन्यानान सोडोवंक शकता. ताका लागून सरकारान दिल्ल्या लॅपटॉप सारक्या सुविधेच्यो योग्य उपाय करून तंत्रगिन्यान मळार तुम्ही तुमचो फुडार घडोवचो अशें रोहन खवटे हांणी म्हळां.
पहिले 3 मतदारसंघांत बिचोले साखळे आनी परवरी ऑन अ टेस्ट मोड वी विल बी डुईंग द फायबर टू द होम. हो प्रोजेक्ट पावस जायना फुडें चालू जातले. हर घर फायबर म्हणजे इंटरनेटाक इक्वेलिटी मेळटले जाल्यार उदकाची पायपलायन लायटीची वायर अंडरग्राउंड उडटा जाल्यार इंटरनेट तुमच्या घराकडे पावपाचे ऑप्शन तुम्ही घेतले काय न घेतले हो तुमच्या कडेन आसतलो. पूण हो तुमच्या कडेन पावप ही सरकाराची जबाबदारी ते आम्ही करतले.
आताचो काळ हो तंत्रगिन्यानाचो. ताका लागून डिजिटल सक्षम असप महत्वाचे. अपडेटेड तंत्रगिन्यानाची माहिती विद्यार्थ्यांक असल्यार ते डिजिटल सक्षम पिळगी घडूंक शकता असे मत या वेळार आयटी महामंडळाचे अध्यक्ष आणि दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांणी व्यक्त केला.
आज आमचे सरकार अंडर द लिडरशिप ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत एज्युकेशनात जर पैसे बिंग इन एज अ आयटीची चेअरमॅन आम्ही सांगता आम्ही एज्युकेशनात खंच कमी करणार. वी नो दॅट द वर्ल्ड इज एडव्हान्सिंग द फ्युचर इज टेक्नॉलॉजी म्हणतात तसे एव्हरी डिपार्टमेंट यू सी आज टेक्नॉलॉजी असं पहिले खंची ब्रांच असली न्ही इट वॉज रिअली दॅट ब्रांच वेदर इट्स अ मेडिकल ऑर एनी ब्रांच आता प्रत्येक ब्रांचीन टॅक आयला.
कार्यावळी वेळार 20 विद्यार्थ्यांक मानेस्तांच्या हस्तुकी लॅपटॉप भेटयले. या येवजणे वरवीं 2023-24 या शैक्षणीक वर्सा खातीर 120 जणांक जाल्यार 2024-25 या शैक्षणीक वर्सा खातीर 111 जणांक लॅपटॉप फावो जाल्यात. या वेळार शिक्षक तशेंच पालक व्हडा आंकड्यान हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. मडगावचे सुपूत आणि नामनेचे सिनेमॅटोग्राफर के वैकुंठ हांचे जन्मशताब्दी वर्स चालू झाल्या निमतान फाल्यां मडगाव हांगा खाशेली कार्यावळ आखल्या. गोंयाक अभिमान आणि मान हाडपी सृजनशील व्यक्तिमत्वांक श्रद्धांजली ओपपा खातीर ही कार्यावळ आयोजित केल्या असे युवा फुडारी प्रभव नायक हांणी सांगले. मडगावचो आवाज हे संघटने वतीन ही कार्यावळ घडून हाडल्या. ही कार्यावळ मडगाव हांगाच्या MCC सभाघरांत सांजवेळा 4:30 सुरू जातली आणि तातूंत नामनेचे कलाकार आणि तंत्रज्ञ वाटेकार जातले. 1998 वर्षाच्या वीज सवलतीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात उत्तर गोयच्या खाशेल्या न्यायालयान सोमारा पंचायत तशेंच उद्देग मंत्री मॉविन गुदिनो हांकां निरअपराधी थारायला. सुमार 2 दशकां परस चड काळ ही सुनावणी सुरू आशिल्ली जाल्यार आयज न्यायालयान दिल्ल्या निवाड्या उपरांत आतां मॉविन गुदिनो सगळ्या आरोपांतल्यान मुक्त जाल्यात. 1998 वर्सा तेन्नाचे विरोधी पक्ष फुडारी मनोहर पर्रीकार हांणी वीज सवलतीची फटवणूक केल्ल्याचे आरोप तेन्नाचे वीज मंत्री मॉविन गुदिनो हांचेर केल्लो जाल्यार हे विशीं 2001 वर्सा FIR नोंद जाल्ली. पूण मुखेल साक्षीदार ना वा सोदून काडपाक मेळनाशिल्ल्यान न्यायालयान मॉविन गुदिनो हांच्या वटेन निवाडो दिला. खाशेल्या न्यायालयान 2006 आरोपींचेर आरोप दाखल करपाचो आदेश दिल्लो. उद्देगीक युनिटाक वीज वापराचेर 25% सवलत दिवन सरकाराक लुकसाण केल्ल्याचो आरोप आशिल्लो. उपरांत 2007 उच्च न्यायालयान थारायले की प्रिमा फेसीत आरोपींचेर भ्रश्टाचाराचे आरोप फ्रेम करपाक साहित्य आसा. 2018 सर्वोच्च न्यायालयान आरोपी आड खटलो फुडें व्हरपाक उच्च न्यायालयान दिल्लो आदेश मान्य केलो. फाटल्या वर्सा जुलयांत उच्च न्यायालयान निवाडो दिवपी न्यायालयाक घोटाळ्या संबंदीत प्रलंबीत केस बेगीन करपाचो निर्देश दिल्लो. हे विशीं उलयतना मॉविन गुदिनो हांणी सांगले की
waited for 27 long years to get justice to deliver and I'm very happy today that justice has been delivered. It has proved the majesty of law. Even though I waited for so long, I always said this was not prosecution as such, this was political persecution. So I'm happy to have come out of it. Ultimately truth has to triumph. Always believed and had faith in the courts that I will get justice and I've got justice today.
पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले 7 दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. कुडचडेच्या गार्डियन हायस्कुलान खेळा आनी युवा वेव्हार खात्यान आयोजीत केल्ल्या 17 वर्सां सकयल्या चल्याच्या आनी चलयांच्या आंतरशालेय केपें तालुका पातळीवेल्या सपेक टेक्रोत जेतेपद मेळून सर्तींत दोट्टी यश मेळयलें. आता खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. ब्रँडन क्रास्टो या मूळ गोंयकार मात फाळणे वेळार स्थलांतरीत जावन पाकिस्तानी नागरीक जाल्ल्या नागरिकाक आयज CAA कायद्यावरवीं भारतीय नागरिकत्व दिलां. परवरे ओ कुकेरो सर्कल ते मॉल दे गोवा मेरेनचो मुखेल म्हामार्ग उड्डाणपुलाच्या चालू बांदकामा खातीर बंद करपाचें काम फुडें धुकल्लां. अनुसुचीत जाती आनी अनुसुचीत जमातींच्या गुणेस्त विद्यार्थ्यांक आयज म्हायती आनी तंत्रगिन्यान खात्यावरवीं लॅपटॉप भेटोवपाची कार्यावळ जाली. 1998 वीज सवलतीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात उत्तर गोयच्या खाशेल्या न्यायालयान सोमारा पंचायत तशेंच उद्देग मंत्री मॉविन गुदिनो हांकां निरअपराधी थारायला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.